कैसा बैठे हो? छाती खुले क्यों बैठे हो? अच्छा, हॅलो सर, गुड मॉर्निंग. सीमा बोलते परांजपे स्किन्स मधून. सर, परांजपे स्किन्स मधून बोलते. आपण काय रेसिडेन्शियल प्रोजेक्ट रिगार्डिंग इन्क्वायरी केली होती. ओके, कुठल्या प्रोजेक्टला रिक्वायरमेंट आहे आपलं सर? कॅन्सल करायचं. कुठे बुक केलं होतं तुम्ही? कुठे? पुण्यात. कुठल्या प्रोजेक्टला? काय म्हणले? अच्छा अच्छा, ओके ओके, नो प्रॉब्लेम. आपल्याकडे तळेगाव मध्ये नाही आहे सर. थँक्यू. येस.